आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संविधान उद्देशिका पार्क आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क एक महत्वाचे पाऊल. सरन्यायाधीश भूषण गवई यांचे नागपुरात प्रतिपादन. संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार व्हावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन. तर संविधान उद्देशिका पार्कद्वारे संविधानातील मौलिक विचार जनतेपर्यंत पोहोचतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आज नागपुरात. आणि जागतिक अॅथलेटिक्सच्या क्रमवारीत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला पुन्हा एकदा अव्वल स्थान. आता सविस्तर बातम्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्य यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा, त्यामुळे देशातील 90% प्रश्न कायमचे सुटतील, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विधी आणि न्याय राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सचिव हर्षदीप कांबळे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, माजी मंत्री नितीन राऊत यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की
या महाविद्यालयामध्ये भारतीय संविधानाचे धडे आम्हाला मिळाले. संवैधानिक मूल्य आमच्या कृतीमध्ये ज्या महाविद्यालयामुळे रुजले त्याच महाविद्यालयामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा संविधान प्रस्ताविका पार्क किंवा संविधान उद्देशिका पार्क या ठिकाणी तयार झाला. अतिशय सुंदर अशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती ही देखील या ठिकाणी तयार झाली आणि आज त्याच्या उद्घाटनाकरता माननीय सरन्यायाधीश महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे आपल्या विधी महाविद्यालयाचं आणि विशेषतः ही जी काही गिरीश भाऊंच्या अध्यक्षतेखाली समिती तयार झाली होती या समितीचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो.
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात या पार्कची कार्यपूर्ती होऊन जनतेसाठी खुला होत आहे ही त्यातही महत्वाची बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येईल, तसंच संविधान उद्देशिका पार्कला आवश्यक सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर शहरातच आपल्या आयुष्याच्या अंतिम काळात क्रांतिकारक धम्म प्रवर्तन केले. या क्रांतिकारक घटनेचे स्मरण कायम राहण्यासाठी आणि यातून प्रेरणा घेण्यासाठी दीक्षाभूमी स्मारकाची स्थापना झाली. ते म्हणाले की
तो नागपूरचा मध्यबिंदू आहे, तो झिरो पॉईंट आहे. भारताच्या दक्षिण आणि उत्तर दिशा, भारताच्या पूर्व आणि पश्चिम दिशा ज्या ठिकाणी मिळतात त्या मध्यबिंदूला सर्वप्रथम संविधान चौक म्हणून नागपूरने बहुमान दिलेला आहे. जे संविधान आपल्या सर्वांच्या हृदयात आहे ते भारताच्या हृदयस्थानी संविधान चौकाच्या निमित्त आपण पुरस्कृत केलेला आहे.
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारण्याचा आणि त्यानंतर पहिल्याच नागपूर भेटीत संविधान उद्देशिका पार्कच्या उद्घाटनाचा योग आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या पार्कमध्ये लावण्यात आलेली भित्तीचित्रे, बाबासाहेबांचे मौलिक वाक्य आदी बाबी उल्लेखनीय असल्याचंही त्यांनी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं संविधान उद्देशिका पार्क उभारण्यासाठी पुढाकार घेतला आणि राज्य शासनाच्या अर्थसहाय्यानं आणि लोकसहभाग भागातून ही उत्तम संकल्पना प्रत्यक्षात आली. या पार्कच्या माध्यमातून संविधानातील मौलिक विचार या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह समस्त जनतेपर्यंत पोहोचतील याचा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून सार्थ अभिमान आणि समाधान असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात संविधान उद्देशिका पार्कच्या उभारणीसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलेल्या अर्थसहाय्यासहित अन्य बाबी परामर्श घेतला. तत्पूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. संविधान उद्देशिका पार्कच्या मध्यभागी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान हातात धरलेली प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. उद्देशिका पार्कमध्ये संविधान उद्देशिकेतील भारतीय संविधान आम्ही लोक समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही प्रजासत्ताक न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता आदी 10 मूल्यांचे भित्तीचित्रे लावण्यात आली आहेत. उद्देशिका पार्कमध्ये लोकशाहीचा मुख्य आधारस्तंभ असलेले राष्ट्रपती भवन संसद भवन सर्वोच्च न्यायालय यांच्या प्रतिकृती आणि अशोक स्तंभ देखील तयार करण्यात आला आहे. संपूर्ण संविधान प्रास्ताविका पार्क हा 2 एकर परिसरात 9.5 कोटी रुपये खर्चातून निर्माण करण्यात आला आहे. या पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी एक भव्य प्रवेशद्वार देखील उभारण्यात आले आहे. तरुणांना भारतीय परंपरांशी जोडण्यात महान जैन ऋषींचं मोलाचं योगदान आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर व्यक्त केलं. याप्रसंगी त्यांनी जैन मुनींच्या हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करण्याबद्दल माहिती दिली.
हम भारत की प्राचीन पांडुलिपियों को डिजिटाइज करने का अभियान भी चला रहे हैं. इसमें बहुत बड़ी मात्रा में जैन धर्म ग्रंथों और आचार्यों से जुड़ी पांडुलिपियां शामिल है. अब हम हायर एजुकेशन में भी मातृभाषा को बढ़ावा देते हैं. विकास और विरासत को एक साथ लेकर आगे बढ़ना है. इसी संकल्प को केंद्र में रखकर हम भारत के सांस्कृतिक स्थलों का तीर्थ स्थानों का भी विकास कर रहे हैं.
यावेळी पंतप्रधानांनी आचार्यजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी अवलंब करावा अशा 9 संकल्पांविषयी आपलं मत व्यक्त केलं. यात ते म्हणाले की प्रत्येक भारतीयांनी पाणी वाचवण्यासाठी कटिबद्ध असायला हवं. नैसर्गिक शेती, सुदृढ जीवनशैली, नियमित योग, व्यायाम, जेवणात श्रीअन्नाला प्राधान्य, गरीबांना मदत हीच आचार्यांना खरी आदरांजली असेल असंही प्रधानमंत्री म्हणाले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी महास्ट्राईड या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अग्रेसर बनवणाऱ्या प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन आज नागपूर इथं होत आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था IIM इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी होत आहे. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करण्याच्या केंद्र सरकारच्या संकल्पात राज्याची अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचं ध्येय निश्चित केला आहे. यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या विकासावर चर्चेसाठी ही परिषद होत आहे. या पार्श्वभूमीवर 2200 कोटींहून अधिक रकमेच्या महास्ट्राईड प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीवर यावेळी विचारमंथन होणार आहे. जागतिक अॅथलेटिक्सच्या क्रमवारीत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यानं ग्रेनेडाच्या एंडरसन पीटर्सला मागे टाकत दुसऱ्यांदा प्रथम स्थान पटकावलं आहे. गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला डायमंड लीग अंतिम सामना जिंकल्यानंतर पीटर्स पहिल्या स्थानावर आला होता. नीरजच्या सातत्यपूर्ण यशानंतर तो पुन्हा पहिल्या स्थानी आला आहे. पीटर्स दुसऱ्या तर जर्मनीचा ज्युलियन वेबर तिसऱ्या तर पाकिस्तानचा यंदाचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम चौथ्या स्थानावर आहे. भूसुरंग स्फोट चकमकी आणि 2 नागरिकांच्या हत्येत सहभागी राहिलेल्या कोरची दलमच्या उपकमांडरला गडचिरोली पोलिसांनी भामरागड तालुक्यातील कवंडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलातून काल रात्री अटक केली. अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो असं अटक केलेल्या नक्षल्याचे नाव आहे. त्याच्यावर राज्य शासनानं 6 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. राज्य परिवहन महामंडळ अर्थात ST सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राज्यातील सर्वात मोठे भंगार केंद्र उभारणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या 18 बैठकीत ही माहिती दिली. या केंद्रात जुन्या वाहनांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात येणार असून त्याद्वारे काही सुटे भाग पुन्हा वापरता येतील असंही ते म्हणाले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क एक महत्वाचे पाऊल. सरन्यायाधीश भूषण गवई यांचे नागपुरात प्रतिपादन. आणि महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक आज नागपुरात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.